श्री चांगदेव पासष्टी।
ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चौतीसावी ओवी, नाना बोधाची सोयरीके, साच पण जेणे येके, नाना कल्लोळ माळीके पाणी जेवी, निरनिराळ्या लाटा तरंगा, लहान मोठ्या विस्तीर्ण अवतीर्ण, पण शेवटी सगळं पाणीच पाणी, असं त्या एकाच साच पण आहे, ते एकच सत्य आहे, तो एकच आत्मा आहे। त्याचा आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी त्याला ज्ञेय म्हणून पाहतो, म्हणून आपल्याला वेगवेगळा बोध असा भासतो, ते तो आभास असतो। नाना बोधाची सोयरीके, म्हणून ते ज्ञेय आणि हा ज्ञाता या दोघांमध्ये सोयरीक होते, आणि तो सोयरीक घडून आणणारा संबंध, संबंध घडून आणणारं कोण असते? ज्ञान। जस्ट अंडरस्टँडिंगसाठी की मुली वधू पक्ष वर पक्ष हे दोन वेगवेगळी घराणी आहेत, पण त्या नवरा नवरीच्या माध्यमातून तो संबंध जुळून येतो आणि म्हणून ती सोयरीक जुळते। तर ही चौतीसावी ओवी, त्यावरील निरूपण आजही आपण पुढे सुरू ठेवणार आहे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। या ओळीवरचं काल जे आपण विश्लेषण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये जसं आधी आपण त्रिपुटी पाहिली, दृष्टा दृश्य दर्शन, तशी ज्ञेय धाता ज्ञान ही पण त्रिपुटी आहे। यात ज्ञाता हा आत्मा असतो। जे दृश्य आपल्याला दिसते, नदी डोंगर अवतीभोवतीच्या सगळ्या वस्तू, आपला आपली गल्ली रस्ते घरं शाळा कॉलेज बस स्टँड, हे सगळं जे दिसत आहे, हे सगळे दृश्य आहेत, आणि हे सर्व आभास आहे हा, कारण सर्वत्र ओतप्रोत भरून राहिला परमात्माचा आहे, आणि ज्या कारणामुळे हे सगळं दिसते ते झालं ज्ञान, कम्युनिकेशनची चैन। तर अशी ही त्रिपुटी, जशी दृष्टादर्शन आणि दृश्य ही त्रिपुटी आभासी आहे, तशीच ही देखील त्रिपुटी, त्या जे काही घडते ते एका आत्म्यावर घडते, म्हणजे एका आत्म्यामुळेच ज्ञाता ज्ञेय ज्ञान या तिघांना साच पण आलेले असते, खरे पण आलेले असते, आणि जे जे काही घडते ते या आत्म्यावरच घडते। म्हणून नाना कल्लोळ माळीके पाणी जीवी, जितक्या काही लाटा घडतात ते त्या पाण्यावरच घडतात। या सर्वांचे अधिष्ठान, मूलभूत अधिष्ठान तो आत्मा आहे। मी येथे आहे याची मलाही जाणीव नाही, म्हणून आपल्याला हा विसर पडत असतो। अशा स्थितीत मी आत्मरूपाने तेथे आहे की नाही? अमृतानुभवामध्ये मौली ज्ञानेश्वर महाराज एक सुंदर ओवी देतात। जो निरंजनी निदेला तो आणिकी नाही देखिला, आपुलाही निमाला ठवू तया। जो निरंजनी निदेला, निदेला म्हणजे झोपला, मला गाढ झोप लागली होती, त्या झोपेत मला पाहणारा कोणीही नव्हता, कारण निरंजन झोपेत मी होतो। जो निरंजनी निदेला तो आणिकी नाही देखिला, त्या झोपेत मला पाहणारा कोणी नव्हता, आणि त्या गाढ झोपेमध्ये मला स्वतःचाही विसर पडला, आपुलाही निमाला आठवू तया। अशा वेळी मी तेथे आहे की नाही? अर्थात स्वरूपाने आहेच, पण तेथे त्रिपुटी नाही, कोणत्याही त्रिपुटी खेरीज मी आहे। हे थोडंसं आणखीन व्यवस्थित समजून घेऊ। जो निरंजनी निदेला, निरंजन झोपे, निरंजन आम्ही बांधिएले घर। तर अशी जी निरंजन झोप आहे त्या ध्यानाच्या गहन ध्यानाच्या अवस्थेतली, जो निरंजनी निदेला त्या गहन ध्यानाच्या अवस्थेत तो आहे, तो आणि की नाही देखिला, त्याला कोणीच पाहिलं नाही, कारण कोण कसं पाहणार, तो स्वतः आपल्या आत्मध्ये आहे, त्याला कोणी कसं पाहू शकणार। आपुलाही निमाला आठवतोया, आपण जागा आहे की झोपलेलो आहोत याचा त्यालाच आठव नाही आहे, तर मग त्याला कोणी पाहिलं हे त्याला कसं कळणार, त्याला कोणी पाहणार कसं आणि त्याला ते कळणार कसं, अशावेळी मी तेथे आहे की नाही, अर्थात तिथे शरीर आहे, तिथे स्वरूप आहे, आणि मी माझी भेट माझ्या आत्म्याशी झाली म्हणजे मी आत्मस्वरूपात आहेच आहे, पण या अवस्थेमध्ये ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही पूर्ण त्रिपुटी गेली, या त्रिपुटी शिवाय सुद्धा मी तिथे पूर्णत्वाने विद्यमान आहे। माऊलीचा हा जो ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी, याची पातळी फार वरची आहे, कारण माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना केलेला हा उपदेश आहे। एकतर माऊलीची लेवल आणि चांगदेवांची लेवल, एक मास्तर प्रायमरीच्या शाळेला शिकवतो, तिथे शिकवताना त्या गुरुजींना खूप खालच्या पातळीवर येऊन त्या मुलांच्या विवेक बुद्धीशी आपली बुद्धी जुळवून त्यांना शिकवावं लागतं, तितकं लहान होऊन शिकवावं लागतं। पण एक PhD किंवा पोस्ट डॉक्टरल फेलोशिप कोणी करत असेल आणि त्यांच्या क्लासेस घेणारे जे टीचर असतील ते ज्या लेवलवरून शिकवत असतील त्या लेवलमध्ये आणि प्रायमरी शाळेच्या लेवलमध्ये फरक आहे ना। तर आता माऊली इथे PhD पेक्षाही पुढची जी लेवल असेल पोस्ट डॉक्टरल फेलोशिप किंवा डिलीट किंवा DSC त्या लेवलला चांगदेवांना हे ज्ञान देत आहे आणि आपण बालवाडीची मुलं ते समजण्याचा प्रयत्न करत आहे, बरं का। असा हा भेद आहे, पण म्हणून आपल्याला घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे, हे सोडून द्यायचं नाही आहे। गंमत अशी आहे का बालवाडीचा मुलगा जो असतो किंवा प्रायमरीचा मुलगा जो असतो त्या लहान वयातच स्वप्न पाहत असतो की मी खूप शिकेल, खूप मोठा होईल, मला हेही शिकायचं, मला तेही शिकायचं। अशी जेव्हा मनात दृढ संकल्प दृढ इच्छा निर्माण होते, दृढ संकल्प तयार होतो, तर तो संकल्प कधी ना कधी सिद्ध होतोच, या जीवनात नाही तर पुढल्या जीवनात, नाही तर त्याच्या पुढल्या, कधी ना कधी। तर आता जेवढे काही जे ऐकत आहेत ते त्या मार्गावर लागलेलेच आहेत। तर चांगदेवांना केलेला हा उपदेश आहे, इतर सर्वसामान्य लोकांनाही हा ग्रंथ कळावा म्हणून ग्रंथाची पातळी खाली आणावी हे त्यांना पटणार नाही, कारण ग्रंथाची पातळी खाली आणताच येत नाही। अमृत हे मुळात अमृतच असते, त्यात कितीही पाणी टाकून त्याला डायल्यूट करण्याचा प्रयत्न केला डायल्यूट होईल, पण त्याचं अमृतत्व त्यात कायमच राहील। उत्तम प्रकारचे राग जे असतात ना संगीतात, ते ऐकायचे असेल तर श्रोत्यांनी आपले कान त्यासाठी तयार करायचे असतात। श्रोत्यांनी जर म्हटलं का अरे हे शास्त्रीय गायन आहे, याच्यामधल्या ताना, याच्यातल्या आलापी, यातले खटके मुरकी, यातल्या लहान लहान गोष्टी, यात मला काय घेणं देणं, पण जर आस्वाद घ्यायचा असेल तर गडे हो त्यात आपला अभ्यास रंगवावाच लागेल, त्या सर्व गोष्टींना समजून घ्यावं लागेल, त्याशिवाय मजा येणार नाही। आणि गायकाला, गायन करणाऱ्या त्या रागदारी संगीताला खाली सामान्यांच्या पातळीवर आणणे हे अयोग्य वाटत असते, तो आणू शकत नाही। म्हणून श्रोत्यांनीच आपली थोडीशी लेवल वाढवायची असते, समेवर सम येत आहे की नाही, तिहाई बरोबर लागत आहे की नाही, चक्करदार बरोबर लागत आहे की नाही, ही ताण समेवरून उचलली की खालीवरून उचलली, या ताणेमध्ये शेवटी परत सम अर्ध्या मात्रेने चुकली तर नाही ना, या सर्व गोष्टी कटाक्षाने समजायच्या असतील तर शास्त्रीय संगीतात आतमध्ये उतरावं लागेल. त्या शास्त्रीय संगीताची पातळी खाली आणता येत नाही. तसा प्रयत्न केला जरी तरी तो दिसून पडेल प्रयत्न, त्याचं डायल्युशन झालं हे स्पष्ट दिसेल. म्हणून चांगदेव पासष्टी ऐकायची समजून घ्यायची असेल तर श्रोत्यांनी साधनेने आपले मन बुद्धी तयार ठेवली पाहिजे, त्यासाठी आपली तयारी देखील पाहिजे. या विश्वामध्ये दृष्टा दृश्य दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान या दोन प्रकारच्या त्रिपुटीमध्ये एक आत्माच भरून राहिलेला आहे हे आपल्याला समजून यायला थोडा उशीर लागेल, पण निरंतर याचं चिंतन केलं तर नक्कीच हे आपल्याला अनुभवाला येईल. आणि आता भरपूर ओव्या आणखीन शिल्लक आहे, त्यांच्यामार्फत आणखीन हा बोध चांगला ठसून देईल. एक अभंग माऊलीचा फार सुंदर अभंग, त्याच्यामध्ये एक पद आहे, चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकार ओ माई. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकार ओ माई. त्या निराकाराला पाहण्यासाठी कोणती युक्ती करायला लागेल? निराकार हे अव्यक्त आहे, त्याला काही आकार नाही आहे, त्यासाठी त्या निरांजन घरात जावं लागेल. निरांजन आम्ही बांधिले घर, चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, जसा चंदनामध्ये सुगंध भरून राहिलेला आहे, त्या सुगंधापेक्षा वेगळे नाही ते चंदन जे आहे, त्या सुगंधापेक्षा वेगळे नाही. चंदनाचं जरी आपल्याला खोड दिसत असेल, लाकूड जरी दिसत असेल, तर त्या चंदनामध्ये सुगंध भरून राहिलेला आहे. आता त्या चंदनाचा सुगंध कसा आहे? चंदनासारखाच आहे. चंदनाचा सुगंधही चंदनच आहे. चंदन हे त्या सुगंधाहून निराळे नाही आणि सुगंध हा त्या चंदनाहून निराळा नाही. अश्वत्थ जसा सर्वांगानी फुललेला आहे, तसा या विश्वामध्ये परमात्माच ओतप्रोत भरून आहे. परमात्म्यामुळेच या संपूर्ण जगाला सत्यता आली आहे. यात संवित हा नवीन एक शुद्ध येतो, शब्द हा नवीन येतो. संवित्ती आपण आधी शब्द सुरुवातीच्या ओव्यांमध्ये आलेला ऐकलेलाच आहे. संवित म्हणजे जाणण्याची शक्ती, जाणून घेण्याची शक्ती, आणि ती आत्म्याकडूनच मिळते. कोणत्याही गोष्टीला जाणून घेण्याची जी जिज्ञासा, जाणण्याची जी शक्ती, ज्या मेंटल ॲप्टिट्यूडमुळे आपण ते लर्न करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो किंवा फील करू शकतो, तर तो जो ॲप्टिट्यूड असतो तो कुठून येतो? तो काही जेनेटिक असा पदार्थ नाही आहे, किंवा तुमच्या क्रोमोझोमवरती, एलिल्सवरती किंवा DNA वरती त्याच्यामध्ये भरलेले ॲट्रिब्यूट्सपैकी ॲट्रिब्यूट्स नाही आहे. ही जाणून घेण्याची शक्ती ही निराळीच असते. ही एखादा माणूस शाळेमध्ये खूप हुशार नसेल, पण तो कार्पेंटरी करत असेल आणि त्या कारागिरीमुळे, त्या कारागिरीमध्ये त्याला इतकं सुंदर स्किल आलेलं असते, तर हे स्किल जे आहे, हे स्किल प्रोफिशियन्सीला जन्म देते. एज्युकेशन पूर्णरूपाने जन्म देत नाही, स्किल. असं म्हणतात की जगामध्ये जितकं काही पुस्तकांमध्ये लिहिलं आहे ती सगळी माहिती आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन आहे. आणि आपण स्टॅटिस्टिक्समध्ये सुद्धा हे समजतो, स्टॅटिस्टिक्समध्ये डाटा, डेटम, इन्फॉर्मेशन याचे डेफिनेशन्स आहेत. त्याच्यामध्ये असं म्हणतात की हे सगळी जी ज्या गोष्टी आपल्याला पुस्तकांमध्ये आहे सगळं आहे, हे सगळं ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशन नॉलेजमध्ये कन्वर्ट करायची असेल तर मधात एक एलिमेंट लागतो, त्याला एक्सपिरियन्स म्हणतात. त्या इन्फॉर्मेशनला आत्मसात करून आपल्या एक्सपिरियन्सची फोडणी त्याला दिली म्हणजे ते नॉलेजमध्ये कन्वर्ट होते. आणि एकदा का ते नॉलेजमध्ये कन्वर्ट झालं तर त्या एक्सपिरियन्समुळे हळूहळू स्किल तयार होते. आणि स्किल तयार झाल्यामुळे स्किलमुळे प्रोफिशियन्सी येते. आणि यात संवित हा एक जो नवीन शब्द म्हणतात, तर संवित म्हणजे जाणण्याची शक्ती. तर हे जे स्किल निर्माण होते किंवा प्रोफिशियन्सी निर्माण होते ती त्या जाणण्याच्या शक्तीमुळे होते. आणि ती शक्ती आत्म्याची असते, त्याला इन्कल्केट करता येत नाही. इन्कल्केट करता आली असती तर एका घरात जन्मलेले दोघे भाऊ ते एकसारखेच विद्वान असते. पण असं पाहण्यात येतं की एका क्षेत्रात विद्वान असतो तर दुसरा भलत्या क्षेत्रामध्ये जातो. सर्वांचे क्षेत्र निरनिराळे असतात. दोन तीन लेकरं असते एका घरामध्ये तर प्रत्येकाची प्रोफिशियन्सी वेगवेगळ्या डायरेक्शन्सनी डेव्हलप झालेली असते. हे कोण करतं? हे त्या आत्मशक्तीमुळे होत असते. दृष्टा दृश्य दर्शन नसले तरी ही संवित्ती आहे. सुरुवातीलाच संवित्तीच्या बद्दल आपण खूप विचार केला होता. अनादि सिद्ध तू स्वामी जो ना कळसी जन्मधर्मी. अनादिसिद्ध हे आत्म्या, तू अनादिसिद्ध असा स्वामी आहेस जो ना कळसी जन्मधर्मी. आणि या जन्माचा धर्म म्हणजे मी जन्म घेतलेला आहे या शरीर धर्मात हे सहजासहजी समजणारं नाही आहे, हे कळणारं नाही आहे. या अत्यंत सूक्ष्म गोष्टी आहे, निरंतर दररोज आपल्यासोबत घडतात पण आपल्याला कळत नाही, हे जाणवत नाही आपल्याला की हे हा आत्मबोध आहे, हे आत्मतत्व आहे. हे नुसतं शरीरातून किंवा DNA किंवा आपल्या सराउंडिंग्समधून किंवा मित्रांच्या इफेक्टमधून येणारं नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात, तो तू या कालत्रयासी सुची तू जीवन कळेची अधिष्ठात्री तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे. जेव्हा अर्जुन देवाला विनंती करतो, विनंती करण्यासाठी भूमिका तयार करतो की देवा मला तुझ्या मुख्य तुझ्या विभूती सांग, तू जरी सगळाच काही असेल, सर्वत्र तूच भरला असेल, हे सगळं जग तूच आहे, तरी पण माझ्या लक्षात राहील अशा मुख्य विभूती सांग. तर म्हणतात की तू तो तू या कालत्रयांशी सुची, या सर्व काल तिन्ही काळांची चा तू इंडेक्स आहे, म्हणजे तू टाईम ट्रॅव्हलर असून सगळ्या टाईममध्ये स्पेसमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. असा असताना तू या सर्व कालत्रयाचा इंडेक्स आहे, तू जीवन कळेची अधिष्ठात्री. जीवनकला, सर्व जीवनकला त्या जीवनकलेची अधिष्ठात्री देवता तू आहेस, म्हणजे संपूर्ण जीवनकला ही तुझ्यापासून आहे. तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे. अर्जुन म्हणतो, हे देवा, हे मला कळून चुकलेलं आहे की तू ब्रह्मकटाह धात्री, तूच ब्रह्म आहे आणि या सर्वांमध्ये ओतप्रोत भरून असलेला असा तो तूच आहे. अनादिसिद्ध तू स्वामी जो ना कळसी जन्मधर्मी. आणि म्हणून या जीवितात, या देहधर्मात, या जन्मधर्मात हे कळणं सोपं नाही आहे, हे फार अवघड आहे अंडरस्टँड करायला. तू संवित आहेस, दृष्टा दृश्य दर्शन आणि ज्ञेय ध्याता ज्ञान या त्रिपुटीच्याही वेगळा तू अनादिसिद्ध असा आहे. आणि म्हणून पाण्याला पाहावं की लाटांना पाहावं, काही जरी पाहिलं तरी ते पाणीच पाहिजे. आणि असा तो बोध, सोयरिकीचा बोध आहे, त्या ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यामध्ये सोयरी करून देतो ज्ञानाच्या माध्यमातून आणि संपून जातो. असा तो बोध, स्वयंसिद्ध बोध, जसं लाटेवर पाणी किंवा पाण्यावर, पाण्यामुळेच अनेक ह्या तरंगा दिसतात, पाण्यावरच त्या सर्व भासतात, पण कल्लोळावर पाणी अवलंबून नाही किंवा लाटांवरती पाणी अवलंबून नसून त्या लाटांचं अस्तित्वच मूळ पाण्यावर अवलंबून आहे. अशी ही 34वी होती होवी. नाना बोधाची सोयरिके साचपण जेणे येके नाना कल्लोळ माळिके पाणी जीवी. असं आत्मबोध ठसवून देणारी आत्मा एक नित्य आहे, बाकी सगळं इतर काहीही नाही. कितीही कल्लोळ असतील, लाटा असतील, तरंगा असतील, तरी मुळात ते सर्व पाणीच पाणी आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.